विविध भारती पुणे, सुरेखा जोशी सादर करत आहे पुणे वृत्तांत. जागतिक आव्हानांच्या काळात अवलंबलेल्या लवचिक धोरणांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेत वृद्धी झाली असल्याचं मत नागपूर आयआयएमचे संचालक प्राध्यापक भीमराव मेत्री यांनी काल पुण्यात व्यक्त केलं. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्चच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या विकसित भारत 2047 या परिषदेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. पुढील 3 वर्षात भारत सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असेल आणि 2030 पर्यंत भारत जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून सक्षमपणे उभी राहील. त्यामध्ये उत्पादन आणि कृषी क्षेत्राचा वाटा प्रत्येकी $1 ट्रिलियन आणि सेवा क्षेत्राचा वाटा $3 ट्रिलियन असेल असं प्राध्यापक मेत्री म्हणाले. पुण्याच्या ससून सर्वोपचार रुग्णालयात मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करून कालचा जागतिक मूत्रपिंड दिन साजरा करण्यात आला. दोन्ही मूत्रपिंड निकामी झालेल्या आपल्या मुलीला एका आईनं आपलं एक मूत्रपिंड दान करून तिचा जीव वाचवला. अधिष्ठाता डॉक्टर विनायक काळे आणि वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अजय तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. देहू नगरीच्या घाटावर शेकडो मासे मृतावस्थेत आढळल्यानंतर संतप्त स्थानिक नागरिकांनी इंद्रायणीतलं वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळानंही देहू नगर परिषदेला त्यासंदर्भात पत्र पाठवून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प त्वरित कार्यान्वित करण्याची सूचना केली आहे. इंद्रायणी तीरावर देहूच्या घाटावर शेकडो मासे मृतावस्थेत आढळल्यानंतर तिथल्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्यातलं प्राणवायूचं प्रमाण अपेक्षेपेक्षा खूपच कमी असल्याचं आढळून आलं. त्यामुळेच माशांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र केवळ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू करून इंद्रायणीतील प्रदूषण रोखलं जाणार नाही तर प्रदूषण करणाऱ्या प्रकल्पांवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. थकीत वीज बिलांचा भरणा न केल्यामुळे महावितरणनं संबंधित ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली आहे. गेल्या महिनाभरात पश्चिम महाराष्ट्रात 44,972 थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. यात पुणे जिल्ह्यातील 29,440 थकबाकीदारांचा समावेश आहे अशी माहिती पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिली. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर संकलन आणि कर आकारणी विभागानं 1,000 कोटींचा कर वसुलीचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. आता नागरिकांना सुट्टीच्या दिवशीही कर भरता यावा यासाठी 31 मार्चपर्यंत सुट्टीच्या दिवशी कर संकलन कार्यालय सुरू ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे या कालावधीत शनिवार आणि रविवार तसंच शासकीय सुट्टीच्या दिवशीही कर संकलन कार्यालय सुरू राहणार आहेत. भारतीय खो खो महासंघानं दिल्लीत येत्या 28 मार्च ते 1 एप्रिल या कालावधीत 56व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेचं आयोजन केलं आहे. यासाठी महाराष्ट्राचा पुरुष आणि महिला संघ जाहीर झाला आहे. यामध्ये पुरुष गटात प्रतीक वाईकर, सुयश गरगटे, राहुल मंडल, वृषभ वास, आदित्य वनपुले तर महिला गटात प्रियांका इंगळे, काजल भोर, स्नेहल जाधव, कोमल दारवटकर, रुतिका राठोड या पुण्याच्या खेळाडूंना स्थान देण्यात आलं आहे. विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील आर्किटेक्चर महाविद्यालयानं आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या आहेत. यात फुटबॉलच्या सामन्यात मुलांच्या विभागात मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आणि सिंहगड आर्किटेक्चर कॉलेज यांच्यातला सामना बरोबरीत सुटला. अन्य एका सामन्यात आयनकुमार यादवनं नोंदवलेल्या एकमात्र गोलच्या जोरावर डॉक्टर ज्ञानदेव यशवंतराव पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरनं श्रीमती काशीबाई नवले आर्किटेक्चर कॉलेजचा 1-0 असा पराभव केला. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 36° तर किमान तापमान 14.1°C नोंदवलं गेलं. उद्याही साधारण असंच तापमान राहील असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. हा होता पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर 6:00 वाजता ताज्या पुणे वृत्तांतामध्ये. नमस्कार.